खंड दुसरा प्रकरण एकविसावे तीन पौंडांचा कर। बालासंदरमच्या घटनेमुळे माझा हिंदी गिरमिट्यांशी संबंध आला, पण त्यांच्यावर कर लादण्याची जी चळवळ चालली तिच्यामुळे मला त्यांच्या स्थितीचा खोल अभ्यास करावा लागला। या 1894 साली हिंदी गिरमिट्यांवर दरवर्षी 25 पौंडांचा म्हणजे 375 रुपयांचा कर लादण्याविषयीच्या कायद्याचा मसुदा नाताळ सरकारनं तयार केला। तो मसुदा वाचून मी तर दिग्मूढच होऊन गेलो। स्थानिक काँग्रेस पुढे मी तो विचारासाठी मांडला। काँग्रेसने त्याबाबतीत योग्य ती चळवळ करण्याचा ठराव केला। या कराराची थोडी हकीकत समजून घेतली पाहिजे। सुमारे 1860 साली जेव्हा नाताळात ऊसाचे पीक उत्तम होऊ शकेल असे वसाहतवाल्या गोऱ्या लोकांना दिसले तेव्हा ते मजुरांचा तपास करू लागले। मजूर मिळाले नाही तर ऊस पिकणार नाही, साखर पाडता येणार नाही। नाताळातील हपशी लोकांकडून ही मजुरी होण्यासारखी नव्हती। त्यासाठी नाताळातील गोऱ्या लोकांनी हिंदुस्थान सरकारबरोबर खलबत करून हिंदी मजुरांना नाताळात घेऊन जाण्याची परवानगी मिळवली। त्यांना 5 वर्षांपर्यंत मजुरी करायला बांधून घेतले। 5 वर्षांअखेर नाताळात स्वतंत्रपणे वसण्याची त्यांना मोकळीक होती। जमिनीची मालकी धारण करण्याचा पूर्ण हक्कही ठेवला होता। अशा तऱ्हेची लालूच त्यांना ठेवण्यात आली होती। त्यावेळी गोऱ्या लोकांनाही पाहिजेच होते की हिंदी मजुरांनी आपली 5 वर्षे भरल्यानंतर जमीन कसावी आणि आपल्या उद्योगाचा लाभ नाताळला द्यावा। हा लाभ हिंदी मजुरांनी त्यांच्या अपेक्षेपलीकडे दिला। भाजीपाला खूप केला, हिंदुस्थानातील कित्येक चवदार भाज्या नेऊन लावल्या, पूर्वीपासून होत असलेल्या भाज्या स्वस्त केल्या, हिंदुस्थानातून नेऊन आंब्याची लागवड केली, पण त्याबरोबर त्यांनी व्यापारही करायला सुरुवात केली। घरे बांधण्यासाठी जमिनी खरेदी केल्या आणि कित्येक जण मजुरांचे मोठे घरंदाज जमीनदार बनले। मजुरांमधून तयार झालेल्या असल्या घरंदाज लोकांच्या पाठोपाठ स्वतंत्र व्यापारीही आले। त्यापैकी मरहूम शेठ अबूबकर अहमद हे प्रथम दाखल झाले। त्यांनी स्वतःच्या धंद्याचा चांगला जम बसवला। गोरे व्यापारी चपापले। हिंदी मजूर आल्याबद्दल प्रथम त्यांना संतोष वाटला, पण तेव्हा त्यांना त्यांच्या अंगच्या व्यापारी कौशल्याची कल्पना आली नव्हती। ते स्वतंत्र होऊन शेतकरी बनून राहिले तरी त्यावेळी त्यांना हरकत वाटत नव्हती, पण व्यापारात त्यांची स्पर्धा त्यांना सहन होईनाशी झाली। हे हिंदी लोकांना होणाऱ्या विरोधाचे मूळ। त्यात इतर गोष्टींची भर पडली। आमची निराळ्या तऱ्हेची राहणी, आमचा साधेपणा, आम्हाला थोडक्या नफ्यात होणारा संतोष, आरोग्याच्या नियमांबद्दलची आमची बेफिकिरी, घर अंगण वगैरे साफ ठेवण्याच्या बाबतीतील आळस, त्यांच्या बांधणी दुरुस्तीतील कंजूषपणा, आमचे निराळे धर्म, या सर्वांमुळे विरोधाला आणखी बळ चढले। तो विरोध मताधिकार काढून घेणाऱ्या आणि गिरमिट्यांवर कर लादणाऱ्या कायद्यांच्या रुपाने प्रकट झाला। कायद्यांखेरीजही हर तऱ्हेची टोचणी सुरू झालीच होती। पहिला विचार तर असा होता की गिरमिट पुरे व्हायला आले की हिंदी लोकांना जबरदस्तीने परत पाठवावे, जेणेकरून त्यांचा करार हिंदुस्थानात पुरा व्हावा। ही सूचना हिंदुस्थान सरकारकडून कबूल होण्याचा संभव नव्हता, म्हणून अशी सूचना आली की एक, मजुरीचा करार पुरा होताच गिरमिट्याने परत हिंदुस्थानात जावे, किंवा दोन वर्षांचे गिरमिट पुन्हा पुन्हा करावे आणि अशा प्रत्येक प्रसंगी त्यांना थोडी पगारवाढ देता यावी। तीन, परतही गेला नाही किंवा पुन्हा मजुरीचा करारनामाही केला नाही तर त्याने वर्षाला 25 पौंड कर म्हणून भरावे। ही सूचना कबूल करून घेण्याकरता सर हेन्री बिन्स व मिस्टर मेसन यांचे डेप्युटेशन हिंदुस्थानात पाठविण्यात आले। लॉर्ड एल्जिन व्हॉइसराय होते। त्यांनी 25 पौंडांचा कर तर नामंजूर केला, पण तशा तऱ्हेच्या प्रत्येक हिंदी माणसापासून 3 पौंडांचा कर घेण्यात यावा याला संमती दिली। मला त्यावेळी वाटले आणि अजूनही वाटते की व्हॉइसरॉयची ही घोडचूक झाली। त्यांनी संमती देताना हिंदुस्थानच्या हिताचा मुळीच विचार केला नाही। नाताळातील गोऱ्या लोकांची अशा तऱ्हेने सोय करून देणे त्यांना मुळीच शोभणारे नव्हते। 3-4 वर्षांनी हाच कर गिरमिट मुक्त हिंदी लोकांच्या बायकांपासून, 16 किंवा अधिक वयाच्या प्रत्येक मुलापासून आणि 13 किंवा अधिक वयाच्या प्रत्येक मुलीपासूनही घेण्याचे ठरले। अशा तऱ्हेने पती पत्नी आणि 2 मुले, ज्यापैकी पतीला फारफार तर मासिक 14 शिलिंग मिळत असतील, एवढ्या कुटुंबापासून 12 पौंड म्हणजे 180 रुपये कर घेणे हा फाजील जुलूम म्हटला पाहिजे. अशा तऱ्हेचा कर दुनियेत कुठेही अशा स्थितीतल्या गरीब माणसांपासून घेतला जात नव्हता. या कराविरुद्ध तीव्र झगडा चालू झाला. नाताळ इंडियन काँग्रेसकडून मुळीच ओरड झाली नसती तर व्हॉइस रॉयनी कदाचित 25 पौंडही कबूल केले असते. 25 पौंड झाले हाही काँग्रेसच्या चळवळीचाच परिणाम असण्याचा पूर्ण संभव आहे. पण ही माझी चुकीची कल्पनाही असू शकेल. असेही असेल की व्हॉइस रॉयांनी प्रथमपासूनच 25 पौंडांचा इन्कार केला आणि काँग्रेसने विरोध केला नसता तरी त्यांनी 3 पौंडांचा करच मान्य केला असता. तसे असले तरी तो हिंदुस्थानच्या हिताचा भंग तर होताच. हिंदुस्थानचा हितरक्षक या नात्याने व्हॉइस रॉयनी असला अमानुष कर कधीच कबूल करायला नको होता. 25 पौंड म्हणजे 375 रुपयाचे 45 रुपये झाले यात काँग्रेस फुशारकी कसली सांगणार. काँग्रेस गिरमिट्यांचे हितरक्षण पूर्णपणे करू शकली नाही हीच गोष्ट तिला सलत होती. आणि 3 पौंडांचा कर आज उद्या रद्द झालाच पाहिजे हा निश्चय काँग्रेसने कधीही डोळ्याआड केला नाही. तो निश्चय पार पाडण्यात 20 वर्षे लुटली. त्याच्यासाठी नाताळच्याच नव्हे तर सर्व दक्षिण आफ्रिकेच्या हिंदी लोकांना कष्ट घ्यावे लागले. त्याच्यासाठी गोखल्यांना निमित्त मात्र व्हावे लागले. त्यामध्ये गिरमिट्या हिंदी लोकांना परिपूर्ण भाग घ्यावा लागला. त्याच्यापायी कित्येकांना गोळीबारामध्ये मरावे लागले. 10,000 हिंदी लोकांना तुरुंगवास भोगावा लागला. पण अंती सत्याचा विजय झाला. सत्य हिंदी लोकांच्या तपश्चर्येच्या बळाने प्रकट झाले. या विजयासाठी अढळ श्रद्धा धैर्य आणि सतत प्रयत्न यांची आवश्यकता होती. हिंदी समाज जर हताश होऊन बसला असता काँग्रेसला जर लढ्याचा विसर पडला असता किंवा कर अनिवार्य आहे असे समजून ती गप्प बसली असती तर हा कर आस्थागायत हिंदी गिरमिट्यांपासून वसूल करण्यात आला असता आणि त्याचे लांछन तिकडील हिंदी लोकांबरोबर समस्त हिंदुस्थानालाही लागले असते.